चीनीमंडी.com पॉडकास्ट।
उसाचे थकलेले पैसे कमी दिल्याने मंत्र्यांनी कारखाना अधिकाऱ्यांना फटकारले। राज्याचे ऊस मंत्री सुरेश राणा गुरुवारी जिल्ह्यामध्ये पोहोचले। त्यांनी इथे लोकनिर्माण विभागाच्या गेस्ट हाऊसमध्ये जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा ऊस खरेदी करणारे 8 साखर कारखान्यांकडून बाकी असलेल्या ऊस थकबाकीबाबत चर्चा केली। 50% पेक्षा कमी पैसे भागवल्याने कारखाना अधिकाऱ्यांना मंत्र्यांनी फटकारले। तसेच नवा गाळप हंगाम सुरू होण्यापूर्वी संपूर्ण देय भागवण्याचे आदेश दिले। राज्याचे मंत्री सुरेश राणा यांनी विभागीय अधिकाऱ्यांबरोबर जिल्ह्यातील वेव साखर कारखाना, अगौताचा अनामिका साखर कारखाना, अनुप शहरचा बी सहकारी साखर कारखाना आणि साबितगड कारखान्याशिवाय जिल्ह्याच्या ऊस शेतकऱ्यांचा ऊस खरेदी करणाऱ्या हापूरच्या ब्रजनाथपूर आणि सिंभावली अमरोहा चा आणि चंदनपूर साखर कारखान्यांकडून आतापर्यंत ऊस गाळप हंगाम 2019-2020 करण्यात आलेल्या थकबाकीची समीक्षा केली। वेव ब्रिजनाथपूर आणि सिंभावली कारखान्यांकडून आतापर्यंत कमी पैसे भागवल्यामुळे ऊस मंत्र्यांनी कारखाना अधिकाऱ्यांना फटकारले आणि गाळप हंगाम सुरू होण्यापूर्वी पैसे भागवण्याचे आदेश दिले। त्यांनी साखर कारखान्यांमध्ये ठेवलेल्या साखरेच्या बाबतीत माहिती दिली। पैसे न मिळाल्याने कारखान्यांना नोटीस देण्याच्या कारवाईबाबत DCO यांच्याकडून माहिती घेतली। ऊस मंत्री सुरेश राणा यांनी विभागीय आणि कारखाना अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दात सांगितले की शेतकऱ्यांना त्यांचे पैसे लवकरात लवकर द्यावेत। त्यांनी अधिकाऱ्यांकडून नवा गाळप हंगाम 2020-21 बाबत ही माहिती घेतली आहे। यावेळी जिल्हा ऊस अधिकारी DK सैनी सह सर्व साखर कारखान्याचे अधिकारी उपस्थित होते।